सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद। सो पुरुष मंडळींच्या स्वयंपाकाबद्दल आपण आज शो मध्ये बोलतोय। एक हाऊस म्हणून किंवा मोड झाला म्हणून घरातली पुरुष मंडळी किचन मध्ये येतात आणि मग स्वयंपाक करतात, मग ती गरज म्हणा, त्यांची हाऊस म्हणा किंवा त्यांचा मूड झाला म्हणून। आमच्या शेजारी ना एक काका होते, त्यांचं नाव मी तुम्हाला सांगत नाही, पण ते काकाचं आहेत ना, त्यांना स्वयंपाक करण्याची भारी आवड होती। म्हणजे ते एवढा छान स्वयंपाक करायचं ना, दिवाळीचा अख्खा स्वयंपाक ते काकाच करायचं। म्हणजे करंजी असेल, लाडू असेल, चिवडा असेल किंवा मग यु नो शंकरपाळे असेल, हा सगळा स्वयंपाक घरामध्ये ते काका करायचे आणि काकू फक्त आराम करायचा। पण काकांच्या हाताची चव एवढी भारी होती ना, म्हणजे विचारू नका, कारण दिवाळीचे ताटं वगैरे आपण यु नो घरोघरी देतो ना, त्यावेळेस काकांनी बनवलेला तो स्वयंपाक आमच्या घरी यायचा, शेजारीकडे ताट द्यायचा त्यावेळेला, आणि तो एवढा सुंदर लागायचा ना, अप्रतिम असं दिवाळीचा स्वयंपाक हे काका करायचे। सो तुमच्या घरामधल्या कुठल्या पुरुषाच्या हातचं जेवण तुम्हाला खूप आवडतं असा प्रश्न मी तुम्हाला विचारलाय। नांदेड मला कॉल करायचं आणि सांगायचं की तुमच्या घरच्या कुठल्या पुरुषाच्या हातचं जेवण तुम्हाला खूप जास्त आवडतं। फोन करा बिंदास, बोला, नंबर आहे माझा 9607007935, नंबर मे धीरे बता रहा आपको 9607007935। इतनी सी बात है बता दो। त्यांना पण जरा चांगलं वाटेल की आज यु नो बायकोनं तारीफ केली किंवा बहिणीनं तारीफ केली आहे, मला फोन करायचं फटाफट। तोपर्यंत हे गाणं तुमच्याकडे थोड्या वेळात, ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मैं हूं अभिनीत, आपके साथ बजाते रहो।